हेलो दादा साहेब बोलत आहेत ना? विशाल बोलतोय सर, परांजपे अभिरुची म्हणून मागे भेटलो होतो आपण त्या संदर्भात. झालं सर काय डिसिजन? मग का सर काय प्रॉब्लेम सर? बर बर, का झालं म्हणजे काय प्रॉब्लेम? काय आला फ्लॅट नाही आवडला की काय नेमका? ओके ठीक आहे, चालेल. काय आलं माझ्याकडे तुम्ही कळवतो तुम्हाला.